आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 27 ऑक्टोबर 2024. विषय: मृत्यूनंतर परिवीक्षा. सोनेरी मजकूर. रोमकरांस. मृत्यू ना जीवन, ना देवदूत, ना रियासत, ना शक्ती, ना वर्तमान गोष्टी, ना येणाऱ्या गोष्टी देवाच्या प्रेमापासून आपल्याला वेगळे करू शकणार नाहीत. उत्तरदायी वाचन: स्तोत्रसंहिता. परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो, ते मला खूप आवडते. मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो, ते मला खूप आवडते. मी जवळ जवळ मेलो होतो. मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते. माझ्या भोवती थडगे आवळले जात होते. मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो. नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, परमेश्वरा मला वाचव. परमेश्वर खूप चांगला आणि कृपाळू आहे. देव दयाळू आहे. परमेश्वर असह्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उद्धार केला. माझ्या आत्म्या शांत हो, परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे. देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस. तू माझे अश्रू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस. मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन. दडा उपदेश बायबल पासून. नीतिसूत्रे: परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वतःच्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. तुझी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर, म्हणजे तो तुला मदत करेल. तुझ्या स्वतःच्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस, पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा. तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील. मुला, परमेश्वर तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल, पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस. त्यापासून शिकायचा प्रयत्न कर. का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे. तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव. ज्ञान आणि समज तुला जीवन देतील आणि ते अधिक सुंदर करतील. नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस. तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल. अचानक येणाऱ्या संकटास घाबरू नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईन आणि वाईट लोक तुला काय करतील याला घाबरू नको, कारण परमेश्वर तुझा भरवसा असेल आणि तुझे पाऊल उचलू नये. लोक: मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले आणि सर्वांनी त्याची स्तुती केली. मग तो नासरेथला गेला, जेथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बात दिवशी त्याच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला. तो वाचण्यासाठी उभा राहिला आणि यशया संदेशाचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्या ठिकाणी असे लिहिले आहे, प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे यासाठी की गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, बंदीवान म्हणून नेलेल्या स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण तो अधिकारवाणीने शिकवित असे. मार्क. नंतर येशू नावेत बसून परत सरोवरापलीडके गेल्यावर मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. तो सरोवराजवळ होता. याईर नावाचा यहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला. याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला आणि आग्रहाने विनंती करून त्याला म्हणाला, माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे. मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा. येशू त्याच्या बरोबर गेला. तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हणाली, तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता? येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहुद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, फक्त विश्वास धर. येशूने फक्त पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांनाच आपल्याबरोबर येऊ दिले. ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. त्याने लोकांनी मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले. तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ही मुलगी मेलेली नाही, ती झोपली आहे. ते सर्व त्याला हसले. त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आई वडील व जे त्याच्या बरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला. त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला, तलिथा कुम, म्हणजे लहान मुली, मी तुला सांगतो, उठ. ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली. ते फार आश्चर्यचकित झाले. योहान. मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही, तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. मी तुम्हाला खरे सांगतो, अशी महत्वाची वेळ येत आहे, ती वेळ जवळजवळ आलेलीच आहे. जे लोक पापामध्ये मृत आहेत ते देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील आणि देवाच्या पुत्राकडून ऐकलेल्या गोष्टी जे लोक स्वीकारतील त्यांना अनंत काळचे जीवन मिळेल. इब्री लोकांस. त्यासाठी ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे, यासाठी की आपण त्यातून निसटून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते, तर आपण अशा महान तारणाकडे लक्ष दिले नाही. मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली. परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचित कमी केले होते. आता आम्ही त्याला त्याने सहन केलेल्या मरणामुळे गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले. देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने येशूला त्याच्या दुःख सहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले. म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने त्याने सुद्धा त्या रक्तात व मांसात त्यांच्या समवेत भाग घेतला. येशूने हे यासाठी केले की ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे अशा सैतानाचा मरणाने नाश करावा आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय मनात ठेवून त्याचे गुलाम असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे. करिंथकरांस। पहा, मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे। आपण सर्व मरणार नाही, आपण सर्व बदलून जाऊ। क्षणात डोळ्यांची उघडझाप होते इतक्या लवकर, जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल। कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठविले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ। कारण या विनाशी शरीराने अविनाशीपण धारण करावे आणि या मर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे। जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशीपण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल। विजयात मरण गेले गेले आहे। सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले। विज्ञान आणि आरोग्य। देव हा मनुष्याचा निर्माता आहे आणि मनुष्य परिपूर्ण राहण्याचे दैवी तत्व, दैवी कल्पना किंवा प्रतिबिंब मनुष्य परिपूर्ण राहतो। मनुष्य हा देवाच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे। देव आणि मनुष्य यांचे संबंध दैवी तत्व आणि कल्पना विज्ञानात अविनाशी आहेत आणि विज्ञान कोणतीही चूक जाणत नाही किंवा सुसंगततेकडे परत येत नाही, परंतु दैवी आदेश किंवा आध्यात्मिक नियम धारण करतो, ज्यामध्ये देव आणि त्याने जे काही निर्माण केले ते परिपूर्ण आणि शाश्वत आहे, जे त्याच्या शाश्वत इतिहासात अपरिवर्तित राहिले आहे। जीवन शाश्वत आहे, आपण हे शोधून काढले पाहिजे आणि त्याचे प्रात्यक्षिक सुरू केले पाहिजे। जीवन आणि चांगुलपणा अमर आहेत। येशूने हे दाखवून दिले, मरणाऱ्यांना बरे केले आणि मेलेल्यांना उठवले। जेव्हा मनुष्य मृत्यूवरचा विश्वास सोडून देतो, तेव्हा तो देव जीवन आणि प्रेमाकडे अधिक वेगाने पुढे जाईल। जीवन अमरत्व आणि आनंदासाठी मृत्यू हा एक पायरीचा दगड नाही। देव दैवी चांगुलपणा एखाद्या माणसाला अनंत काळचे जीवन देण्यासाठी त्याला मारत नाही, कारण देव केवळ मनुष्याचे जीवन आहे। देव एकाच वेळी अस्तित्वाचा केंद्र आणि परिघ आहे। मरणारा दुष्ट आहे, चांगले मरत नाही। सर्व प्रकारच्या त्रुटी एकापेक्षा जास्त जीवन आहेत या खोट्या निष्कर्षाचे समर्थन करतात। भौतिक इतिहास हा आध्यात्मिक इतिहासाइतकाच वास्तविक आणि जीवंत आहे। ती नश्वर चूक अमर सत्याप्रमाणेच निर्णायक मानसिक आहे आणि दोन स्वतंत्र विरोधी अस्तित्व आणि प्राणी आहेत। दोन शक्ती म्हणजे आत्मा आणि पदार्थ, परिणामी तिसरी व्यक्ती नश्वर मनुष्य जो पाप आजार आणि मृत्यूची भ्रमंती करतो। आध्यात्मिक मनुष्य ही ईश्वराची प्रतिमा किंवा कल्पना आहे, एक कल्पना जी हरवली जाऊ शकत नाही किंवा त्याच्या दैवी तत्वापासून विभक्त होऊ शकत नाही। जेव्हा भौतिक इंद्रियांसमोरचा पुरावा आध्यात्मिक अर्थाने प्राप्त झाला, तेव्हा प्रेषिताने घोषित केले की कोणतीही गोष्ट त्याला देवापासून, जीवन आणि सत्याच्या गोड भावना आणि उपस्थितीपासून दूर करू शकत नाही। हे अज्ञान आणि खोटे विश्वास आहे, जे भौतिक भावनांवर आधारित आहे, जे आध्यात्मिक सौंदर्य आणि चांगुलपणा लपवतात। हे समजून घेऊन पौल म्हणाला, ना मरण, ना जीवन, ना वर्तमान, ना येणाऱ्या गोष्टी, ना उंची, ना खोली, ना इतर कोणतेही प्राणी आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळे करू शकणार नाही। हा ख्रिश्चन विज्ञानाचा सिद्धांत आहे। दैवी प्रेम त्याच्या प्रकटीकरणापासून किंवा वस्तूपासून वंचित राहू शकत नाही। त्या आनंदाचे दुःखात रूपांतर होऊ शकत नाही, कारण दुःख हा आनंदाचा स्वामी नाही। चांगले कधीही वाईट उत्पन्न करू शकत नाही, ती गोष्ट कधीही मनाची निर्मिती करू शकत नाही आणि जीवनाचा परिणाम मृत्यूमध्ये होतो. परिपूर्ण मनुष्य देवाद्वारे शासित, त्याचे परिपूर्ण तत्व पापरहित आणि शाश्वत आहे. स्वर्गाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे, सुसंवाद आहे आणि दैवी विज्ञानातील ख्रिस्त आपल्याला हा मार्ग दाखवतो. चांगले देव आणि त्याचे प्रतिबिंब याशिवाय दुसरे कोणतेही वास्तव जाणून घेणे, जीवनाचे दुसरे कोणतेही भान नसणे आणि तथाकथित वेदना आणि इंद्रियांच्या आनंदापेक्षा श्रेष्ठ होणे. जीवन आणि संवेदना शरीरात आहेत या समजुतीवर मात करून मनुष्याला ईश्वराची प्रतिमा काय आहे हे समजून घेतले पाहिजे. ख्रिस्त किंवा सत्याने मृत्यूवर मात केली आणि तरीही त्यावर मात केली ही वस्तुस्थिती दहशतांचा राजा असल्याचे सिद्ध करते. परंतु एक नश्वर विश्वास किंवा त्रुटी आहे जी सत्य जीवनाच्या आध्यात्मिक पुराव्यांसह नष्ट करते आणि यावरून असे दिसून येते की इंद्रियांना जे दिसते ते केवळ एक नश्वर भ्रम आहे. कारण वास्तविक मनुष्य आणि वास्तविक विश्वासाठी मृत्यू प्रक्रिया नाही. मनुष्य हा देहाचा नसून आत्म्याचा आहे, जीवनाचा पदार्थाचा नाही. कारण जीवन हे ईश्वर आहे, जीवन हे शाश्वत स्वयंअस्तित्व असले पाहिजे. जीवन हा शाश्वत मी आहे जो अस्तित्वात आहे आणि आहे आणि राहणार आहे, ज्याला काहीही पुसून टाकू शकत नाही. जर मनुष्याच्या अस्तित्वाचे तत्व नियम आणि प्रात्यक्षिक हे ज्याला मृत्यू म्हटले जाते ते नश्वरांना मागे टाकण्याआधी समजले नाही, तर त्या एकाच अनुभवामुळे ते आध्यात्मिकरित्या अस्तित्वाच्या प्रमाणात वाढणार नाहीत, परंतु पूर्वीसारखीच भौतिक राहतील. संक्रमण तरीही जीवनाच्या आध्यात्मिक भावनेऐवजी आणि स्वार्थी आणि कनिष्ठ हेतूंमधून सामग्रीद्वारे आनंद शोधत आहे. जीवन किंवा मन हे मर्यादित आणि भौतिक आहे किंवा मेंदू आणि मज्जातंतूंद्वारे प्रकट होते हे खोटे आहे. म्हणून सत्य ही चूक आणि त्याचे परिणाम नष्ट करण्यासाठी येते. आजारपण, पाप आणि मृत्यू आध्यात्मिक वर्गाशी पवित्र शास्त्र सांगते अशा दुसऱ्या मृत्यूची शक्ती नाही. जर मृत्यू नावाच्या बदलाने पाप, आजारपण आणि मृत्यूवरील विश्वास नष्ट केला तर आनंद विरघळण्याच्या क्षणी जिंकला जाईल आणि कायमचा असेल, पण हे तसे नाही. परिपूर्णतेनेच परिपूर्णता प्राप्त होते. जे अनितिमान आहेत ते अजूनही अनितिमानच राहतील जोपर्यंत दैवी विज्ञानात ख्रिस्त सत्य सर्व अज्ञान आणि पाप काढून टाकत नाही. मृत्यूच्या अनुभवावरचा विश्वास त्यांना गौरवशाली अस्तित्वात जागृत करेल असे नश्वरांना वाटत नाही. सार्वत्रिक मोक्ष प्रगती आणि प्रोबेशनवर अवलंबून आहे आणि त्यांच्याशिवाय अप्राप्य आहे. स्वर्ग हा परिसर नाही तर मनाची एक दैवी अवस्था आहे ज्यामध्ये मनाचे सर्व प्रकटीकरण सुसंवादी आणि अमर आहेत. कारण तेथे पाप नाही आणि मनुष्याला स्वतःचे कोणतेही धार्मिकता नाही, परंतु परमेश्वराचे मन ताब्यात आहे. पवित्र शास्त्र म्हणते, मृत्यू हा स्वप्नाचा आणखी एक टप्पा आहे की अस्तित्व भौतिक असू शकते. मृत्यूचे स्वप्न मनाने येथे किंवा यापुढे पाहिले पाहिजे. मी मेला आहे या सत्याच्या रणशीन शब्दाला पकडण्यासाठी स्वतःच्या भौतिक घोषणेतून विचार जागृत होईल. कोणताही मृत्यू नाही, निष्क्रियता, रोगग्रस्त कृती, अतिक्रिया किंवा प्रतिक्रिया नाही. जीवन खरे आहे आणि मृत्यू हा भ्रम आहे. येशूच्या मार्गाने आत्म्याच्या तथ्यांचे प्रात्यक्षिक भौतिक अर्थाच्या अंधकारमय दृष्टांतांचे सुसंवाद आणि अमरत्वात निराकरण करते. या सर्वोच्च क्षणी मनुष्याचा विशेषाधिकार म्हणजे आपल्या गुरुचे शब्द सिद्ध करणे. जर कोणी माझे म्हणणे पाळले तर तो कधीही मृत्यू पाहू शकणार नाही. खोट्या विश्वासाचा आणि भौतिक पुराव्यांचा विचार काढून टाकणे जेणेकरून अस्तित्वाची आध्यात्मिक तथ्ये प्रकट होतील. ही एक मोठी प्राप्ती आहे ज्याद्वारे आपण खोटे दूर करू आणि सत्याला स्थान देऊ. अशा प्रकारे आपण मंदिर किंवा शरीराची सत्यात स्थापना करू शकतो ज्याचा निर्माता आणि निर्माता देव आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.